आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं मोनाली प्रभू तुमकां प्रादेशीक खबरो दिता. मुखेल खबरो. गोंयचो मुखेल सण चवत आज राज्यभरांत व्हड उर्बे उमेदीन मनयतात. मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी आज हालींच मंत्रीपदाची सोपूत घेतिल्ले मंत्री रमेश तवडकार आनी दिगंबर कामत हांकां खातें वांटप केलां. सुनावणी सोंपतकच उच्च न्यायालयांनी निर्णय दिवपाक बरोच वेळ कळाव केल्ल्यान सर्वोच्च न्यायालयान खर हुस्को उक्तायला. भारताचो आदलो फिरकी गोलंदाज रविचंद्रन आश्विनान इंडियन प्रिमियर लीगांतल्या निवृत्तीची घोषणा केल्या. आता पुराय खबरो. गोंयचो मुखेल सण चवथ आज राज्यभरान व्हड उर्बे उमेदीन मनयतात. आज चवथी निमतान घराघरांनी विघ्नहर्ता गणरायाचे आगमन जाले. व्हडा भक्तीभावान आनी धार्मीक श्रद्धेन समेस्त गोंयकार ही परब मनयतात. गणपती पुजेक लायतकच घुमट आरती आनी उपरांत महाप्रसाद अशी रीत सगळ्याच घरांनी वर्सा संख्येनी चलत आयल्या. कामा निमतान घरा भायर आशिल्ले गोंयकार चवथी निमतान गांवघरा येतात. चडशा घरांनी देड दीस गणपती दवरतात. देड दिसाचो गणपती फाल्यां पाळटले. कांय घरांनी पांच दीस गणपती पुजतात जाल्यार कांय घरांनी सात णव वा इकरा दीस लेगीत गणपती पुजतात. राज्यांतल्या चडशा भौशीक गणपतींचे विसर्जन मात इकराव्या दिसा करतात. चवथ हो गोंयांतलो मुखेल उत्सव. कामा निमतान घरा भायर आशिल्ले गोंयकार ह्या निमतान गांवघरा येतात. घुमट आरती भजन अशा कार्यावळी सयत कांय घरांनी फामाद गायक कलाकारांच्यो संगीतीक कार्यावळी लेगीत आयोजीत करतात. मजगतीं परां सावन गोंयांतल्या चडशा भौशीक गणेशोत्सव मंडळांनी सांस्कृतीक कार्यावळी आयोजीत जावंक लागतल्यो. भजन किर्तन मराठी आनी कोंकणी नाटकां तशेंच संगीत आनी नृत्य कार्यावळींचो तातूंत आस्पाव आसा. फोंडे तालुक्यांत गणेश मुर्तीचें पारंपारीक पद्दतीन वाजयत गाजयत जल्लोशान आगमन जालें. भौशीक आनी घरगुती गणरायाचे आगमन आज भक्तीमय वातावरणात जाले. अंदू पर्यावरणाक अनुकूल पद्दतीन गणेशोत्सव मनोवपाची प्रवृत्ती नागरिकां मदीं दिसपाक लागल्या. आयच्या गणेश चतुर्थी सावन अनंत चतुर्दशी मेरेन फोंड्या शारांत आनी पुराय गोंयांत गणेशोत्सवाची उमेद दिसतली.
सर्वांगी सुंदर उदिशेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची जय देव जय देव.
राजधानी पणजी शारांत पणजीकर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आनी पणजी पुलीस स्थानकांत गणेशोत्सवाक उत्साहात सुरवात जाली. सकाळी पुरोहिताचे हस्तुकी मूर्तीची विधिवत पूजा जाली. गणेशोत्सवा निमतान भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन केला. आज पावसान हजेरी लायिल्ल्यान गणेश भक्तांच्या उत्साहाचेर विरजण पडली तरी गणेश भक्तांनी मोठ्या उत्साहान गणपती बाप्पाचे स्वागत केले. मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी आज हालींच मंत्रीपदाची सोपूत घेतिल्ले मंत्री दिगंबर कामत आनी रमेश तवडकार हांकां खातें वांटप केलां. मंत्री दिगंबर कामत हांकां भौशीक बांदकाम बंदर कप्तान खातें तशेंच वजन माप ह्या खात्यांचो कार्यभार दिला जाल्यार मंत्री रमेश तवडकार हांकां खेळ आनी युवा वेव्हार आदिवासी कल्याण आनी कला आनी संस्कृती ह्या खात्यांचो कार्यभार दिला. हे शिवाय मंत्री सुभाष फळदेसाय हांकां नव्यानच स्थापन केल्ल्या पिवपा उदक खात्याचे कार्यभार दिला. एखेरीज मंत्री सुदीन ढवळीकार हांकां संग्रहालय आनी गॅझेटियर खात्याचो कार्यभार दिला. केंद्रीय अप्रत्यक्ष कर आनी सीमा शुल्क मंडळ म्हळ्यार CBIC लोकांक माल आनी सेवा कराच्या दरांविशी कसलोच अंदाज लावचो न्हय अशें आवाहन केलां. सोशल मिडिया पोस्टान मंडळान म्हळां की ह्या दरांबाबत निर्णय केंद्र आनी राज्यांचे प्रतिनिधी आशिल्ली GST परिषद घेता. मंडळान म्हळां की आगाऊ अंदाज लायिल्ल्यान अफवा पसरतात आनी हाका लागून शेअर बाजारांत अस्थिरता निर्माण जावपाक शकता. तशेंच अंदू 3 आनी 4 सप्टेंबराक जावपी GST कावन्सील बसके उपरांत जावपी अधिकृत घोशणांची वाट पळोवपाचो सल्लो CBIC सगळ्या भागधारकांक दिला. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी वेल्यान आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. X आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
संचारण राज्यमंत्री डॉक्टर चंद्रशेखर पेमसानी हांणी काल नवी दिल्लीन इंडिया पोस्ट आनी इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या कामकाजाचो नियाळ घेतलो. डिजिटल उपक्रम गिरायक सोयी आनी देशभर टपाल सेवा चड सुलभ करपाविशी बसकेन चर्चा जाली. हे बसकेन पेमसानी हांणी इंडिया पोस्ट आनी इंडिया पोस्ट पेमेंट्स बँके मदीं लागींच्यान समन्वय साधपाच्या गरजेचेर भर दिला, जाका लागून पयसुल्ल्या वाठारांनी रावपी लोकांक परवडपी आनी विश्वासार्ह सेवा मेळटली. सुनावणी सोंपतकच उच्च न्यायालयांनी निर्णय दिवपाक बरोच वेळ कळाव केल्ल्यान सर्वोच्च न्यायालयान खर हुस्को उक्तायला. अशा परिस्थितीक लागून न्यायालयीन प्रक्रियेवेलो याचिकाकर्त्यांचो विश्वास तुटता अशें न्यायालयाचे म्हणणे आसा. न्यायमूर्ती संजय करोल आनी न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा हांच्या खंडपीठान म्हळां की जर राखीव दवरल्या उपरांत 3 महिन्या भितर निकाल दिलो ना तर रजिस्ट्रार जनरलान हो खटलो उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशां समोर सादर करचो. मुखेल न्यायाधीशां संबंधीत खंडपीठाक 2 सप्तकां भितर निवाडो दिवपाक सांगतले, तरी लेगीत हो आदेश दिलो ना जाल्यार मुखेल न्यायाधीश हे प्रकरण दुसऱ्या खंडपीठाक दितले अशें खंडपीठान सांगले. दरेका उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार जनरलान त्या म्हयन्या भितर राखीव निर्णय जाहीर जावंक नाशिल्ल्या प्रकरणाची वळेरी मुखेल न्यायाधीशाक दिवची पडटली आनी अशें 3 महिने करचे अशें खंडपीठान म्हळां. हवामान खात्यान आज राज्यांत पावसाचो ऑरेंज अलर्ट जारी केला. 28 आनी 29 ऑगस्टाक गोंयांत पावसाचो येलो अलर्ट जारी केला. आज पणजेंत चडांत चड तापमान 28.2 डिग्री सेल्सियस आनी उण्यांत उणें तापमान 24.2 डिग्री सेल्सियस नोंद जालां. मुरगांवांत चडांत चड तापमान 28 डिग्री सेल्सियस आनी उण्यांत उणें तापमान 24.6 डिग्री सेल्सियस नोंद जालां. फुडले 6 दीस गोंयांत चडांत चड तापमान 28 ते 29 डिग्री सेल्सियस आनी उण्यांत उणें तापमान 24 ते 25 डिग्री सेल्सियस मदीं उरपाची शक्यताय आसा. भारताचो आदलो फिरकी गोलंदाज रविचंद्रन आश्विनान इंडियन प्रिमियर लीगांतल्यान निवृत्तीची घोषणा केल्या. सोशल मिडियाचेर पोस्टावरवीं आश्विनान सांगले की आतां संवसारभरांतल्या लिगांनी खेळपाचे अनुभव मेळटलो. आश्विनान आयपीएलांत 14 वर्सांच्या कारकिर्दीन 221 मॅचींनी 187 विकेटी घेवन चवथो सगळ्यांत चड विकेट घेवपी म्हणून आपले नाव नोंद केले. ताणे आपल्या कारकिर्दीन जायत्या फ्रँचायजीसांचे प्रतिनिधित्व केले, तातूंत चेन्नय सुपर किंग्स, रायझिंग पुणे सुपर जायंट, पंजाब किंग्स, दिल्ली कॅपिटल्स आनी राजस्थान रॉयल्स हांचो आस्पाव जाता. फुटबॉलाची संवसारीक शासन संस्था फिफा आनी आशिया फुटबॉल संघटनेन अखिल भारतीय फुटबॉल संघटनेक खर शिटकावणी दिल्ल्यान भारतीय फुटबॉलाचेर आंतरराष्ट्रीय बंदी येवपाची भिरांत आसा. भारतीय फुटबॉल संघटनेन 30 ऑक्टोबर मेरेन नवे संविधान आपणावन ताका मान्यताय दिवची पडटली ना जाल्यार निलंबीत करपाचो धोको आसा अशें फुटबॉल नियंत्रीत मंडळांनी सांगलें. ह्या निलंबनाक लागून राष्ट्रीय फुटबॉल पंगड आनी क्लबांक सगळ्या आंतरराष्ट्रीय सर्तींनी खेळपाक बंदी घालतले. ते भायर 2036 वर्सा अहमदाबादांत जावपी ऑलिंपीक खेळां सर्ती खातीर भारतान केल्ल्या म्हत्वाकांक्षी दावेदारीचेरूय ताका लागून अनिश्चितताय निर्माण जाल्या. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष कल्याण चौबे हांकां बरयल्ल्या पत्रांत फिफान 2017 वर्सा सावन सर्वोच्च न्यायालयांत ही केस प्रलंबीत आसून लेगीत भारतीय फुटबॉल महासंघान आपले संविधान निमाणे करपाक अपेस आयिल्ल्या खातीर खर हुस्को उक्तायला. निमाणे परतून एक फावट कांय मुखेल खबरो. गोंयचो मुखेल सण चवथ आज राज्यभरांत व्हड उर्बे उमेदीन मनयतात. मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी आज हालींच मंत्रीपदाची सोपूत घेतिल्ले मंत्री रमेश तवडकार आनी दिगंबर कामत हांकां खातें वांटप केलां. सुनावणी सोंपतकच उच्च न्यायालयांनी निर्णय दिवपाक बरोच वेळ कळाव केल्ल्यान सर्वोच्च न्यायालयान खर हुस्को उक्तायला. भारताचो आदलो फिरकी गोलंदाज रविचंद्रन आश्विनान इंडियन प्रिमियर लीगांतल्यान निवृत्तीची घोषणा केल्या. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्यो फुडल्यो प्रादेशीक खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो फाल्यां सकाळीं 7:25.